गवत ग्रास जगभर विपुल प्रसार असणाऱ्या पोएसी म्हणजेच ग्रॅमिनी कुलातील वनस्पतींना गवत म्हणतात. इंग्रजीत ग्रास या संज्ञेत पोएसी कुलाबरोबरच सायपेरेसी आणि जुंकेसी या कुलामधील काही जातीतील वनस्पतींचा समावेश केला जातो, कारण या वनस्पती पोएसी कुलातील खऱ्या गवताबरोबरच वाढतात. यवस या संस्कृत शब्दापासून गवत या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. गवताच्या जवळजवळ 600 प्रजाती आणि 10,000 अधिक जाती आहेत. या वनस्पती एकदल आणि वर्षायू किंवा बहुवर्षायू असतात. तांदूळ गहू यासारखी तृणधान्य, ऊस बांबू कुसळी मैदाने आणि बागा यात वाढवलेली हिरवळ ही सर्व गवत आहेत. जे क्षेत्र पोएसी कुलातील वनस्पतींनी आच्छादलेले असते त्याला तृणभूमी म्हणतात. पृथ्वीवरील वनश्रीपैकी जवळपास 20% भाग तृणभूमीने व्यापलेला आहे. गवताच्या ज्या जाती आर्द्रभूमी वन आणि टुंड्रा अशांसारख्या अधिवासात वाढतात त्यांचा समावेश वरील तृणभूमीत केलेला नाही. मानवाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने वनस्पतींच्या सर्व कुलांमध्ये पोएसी कुल सर्वात जास्त महत्वाचं आहे. यात जगभर घेतली जाणारी तृणधान्य हिरवळ आणि जनावरांची वैरण तसेच पूर्व आशिया आणि आफ्रिकेच्या सहारा खंडात बांधकामासाठी वापरला जाणाऱ्या बांबूंचा समावेश आहे. गवताची मुळं तंतूसारखी असून ते जमिनीतून पाणी आणि पोषक द्रव्य शोषून घेतात. खोडं पोकळ असतात आणि त्यावर कांड आणि पेर असतात. पोकळ भागाला कांड म्हणतात तर भरीव भागाला पेर म्हणतात. पेरापासून गवताची पानं फुटतात. पानं एकाआड एक द्विपंक्तिक समोरासमोर आणि पंगत मांडल्याप्रमाणे दिसणारी आणि समांतर शिराविन्यास असलेली असतात. गवताच्या पानांचे दोन भाग पडतात. एक खोडापासून फुटलेले आणि त्याला अलिंगून असलेले छद किंवा आवरक आणि दोन रुंद आणि निमुळते होत जाणारे पात. बहुतांशी गवताची पाती त्यांच्यात असलेल्या सिलिका फायटोलिथमुळे दगडासारखे सूक्ष्म कण कठीण झालेली असतात. यामुळे चरणाऱ्या गुरांपासून गवतांचे संरक्षण होते. काही गवतांच्या पात्यांमुळे माणसाची त्वचा देखील कापली जाते. छद आणि पाते एकत्र मिळतात तेथे केसाळ झालेल्यासारखा भाग असतो, याला जिभिका म्हणतात. गवताची पाती तळापासून वाढतात. ती लांब वाढणाऱ्या खोडापासून वाढत नाहीत. वनस्पतीला म्हणजेच गवताला हानी न पोहोचता चरणाऱ्या जनावरांना गवत नीट खाता यावे तसेच त्यांची छाटणी करता यावी म्हणून गवताची वाढ होताना अनुकूलन झालेले असावे असे मानतात. गवताच्या फुलांची रचना कणिशासारखी असून प्रत्येक कणिशात एक किंवा अनेक पुष्पके असतात. फुले उभयलिंगी असतात. केवळ मक्याची फुलं एकलिंगी असतात आणि परागण वाऱ्यामार्फत होते. गवताच्या फळाला तृणफल म्हणतात. तृणफलात बीजावरण आणि फलभित्तिका एकमेकात मिसळलेल्या असतात. त्या एकमेकांपासून अलग करता येत नाहीत. कृषी क्षेत्रात खाद्यबियांपासून तृणधान्याची वाढ केली जाते. मानवाला दैनंदिन जीवनात गरज असलेल्या उष्मांकापैकी अर्धे उष्मांक म्हणजेच कॅलरीज गहू तांदूळ आणि मका यापासून मिळतात. सर्व पिकांपैकी 70% पिके गवत आहेत. माणसाला कर्बोदके आणि प्रथिने प्रामुख्याने तृणधान्यांपासून मिळतात. यात दक्षिण व पूर्व आशियात तांदूळ, मध्य व दक्षिण अमेरिकेत मका आणि युरोप उत्तर आशिया आणि अमेरिकेत गहू आणि बार्ली यांचा समावेश आहे. ऊस हा साखर निर्मितीसाठी प्रमुख स्रोत आहे. जनावरांना चारा आणि वैरण उपलब्ध करून देण्यासाठी इतर गवतांची लागवड केली जाते. बांधकामासाठी गवतांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ बांबूंपासून बांधलेली परांची म्हणजेच माचोळी चक्रीवादळाच्या वाऱ्यांसमोर टिकून राहते तर पोलादाची परांची तुटून पडते. मोठ्या आकाराचे बांबूचे पेरे मजबूत असल्यामुळे त्यांचा वापर इमारतीच्या लाकडांप्रमाणे केला जातो. भारतात विशेषतः ईशान्येकडील राज्यात बांबूंपासूनच घरं बांधली जातात. कागद तयार करण्यासाठी देखील गवत उपयोगी पडते. विविध प्रकारच्या हिरवळींकरता गवताचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. उतरत्या जमिनीवरील मातीची धूप थांबवण्यासाठी अनेक देशात मुद्दाम हिरवळ वाढवली जाते. तसेच बागा आणि टेनिस, गोल्फ, क्रिकेट अशा खेळांच्या मैदानात हिरवळ लावतात. इतर वनस्पतींप्रमाणे गवतातही हरितद्रव्य असते. ही नोंद राजा ढेपे यांची आहे.